नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कौस बगते तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज छत्तीसगड आनी ओडिशाच्या दौऱ्यार वतल्यो. 1 एप्रील सावन सरकारान सुक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग एमएसएमईचे वर्गीकरण करपा खातीर गुंतवणूक नेमान म्हत्वाची सुदारणा करपाची अडचणी लागू केल्या. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जातले. कॅनडाचे नवे प्रधानमंत्री मार्क कार्नी आणि अचकीत 28 एप्रिलाक देशात वेंचणुकांची घोषणा केल्या. इंग्लंडात जाल्ल्या कबड्डी संवसारीक कप सर्तीत भारताच्या दादल्यांच्या आणि बायलांच्या पंगडान वस्तादपण मेळले. आणि नवी दिल्लीत चलतल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सात पंजाबच्या जसप्रीत कौर हिने पॉवर लिफ्टिंगात भांगरा पदक मेळले. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज छत्तीसगड आणि ओडिशाच्या दौऱ्यार वतल्यो. रायपुरात छत्तीसगड विधानसभेच्या रुपया महोत्सवी सुवाळ्यात वाटेकार जातल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज ओडिशातल्या नयागड जिल्ह्यातल्या श्री नीलमाधव देवळाक लेगीत भेट दितल्यो. भगवान विष्णूचे हे प्राचीन देवळ महानदीच्या काठा लागसार आसा. राष्ट्रपती आयज दनपारा भुवनेश्वरातल्या बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ पावतल्यो आणि भारतीय हवाई दळाच्या खासा हेलिकॉप्टरान नयागडात वतल्यो. देवळाक भेट दिल्या उपरांत राष्ट्रपती कलियापल्लीतल्या भारतीय विश्वास बसू शबर समाजाच्या थापणूक दिसाच्या सुवाळ्यात मुखेल सोयऱ्यो हाजीर रावतल्यो. भुवनेश्वरातल्या राजभवनात राती रावतल्यो आणि फाल्यां सकाळी दिल्लीत परत येतल्यो. 1 एप्रील सावन सरकारान सुक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्देग एमएसएमईचे वर्गीकरण करपा खातीर गुंतवणूक नेमान म्हत्वाची सुदारणा करपाची अधिसूचना लागू केल्या. 2.5 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक केल्ल्या सुक्ष्म ल्हान आणि मध्यम उद्देगांक आता सुक्ष्म उद्देग म्हणून वर्गीकरण करतले. उलाढाल्याची मर्यादा 5 कोटी रुपया वयल्यान 10 कोटी रुपया मेरेन सुदारल्या. 10 कोटी रुपयांतल्यान 25 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक आशिल्ल्या युनिटांचे वर्गीकरण ल्हान उद्देग म्हणून करतले. अशा उद्देगां खातीर उलाढालीची मर्यादा 50 कोटी रुपया वयल्यान दुपेटीन वाडून 100 कोटी रुपया केल्या. 125 कोटी रुपया मेरेन गुंतवणूक आशिल्ल्या एमएसएमईन आता 50 कोटी रुपया मर्यादेतल्यान मध्यम उद्देग म्हणून वर्गीकरण करतले. मध्यम उद्देगां खातीर उलाढालीची मर्यादा दुपेटीन करून 500 कोटी रुपया इतली केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणा वेळार अनुक्रमान 2.5 पटींनी आणि 2 पटींनी वाढोवपाच्या प्रस्तावित वर्गीकरणा खातीर गुंतवणूक आणि उलाढालीची मर्यादा आशिल्ल्या एमएसएमई खातीर नवे वर्गीकरण नेम जाहीर केल्ले. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जातले. ते 28 मार्च मेरेन चलतले. गरज पडल्यार अधिवेशनाचो काळ वाढूंक शकता. आयज दिल्ली येरादारी महामंडळाच्या कार्यावळी विशीं नियंत्रक आणि महालेखा परिक्षकाचो अहवाल सभाघरात सादर जातलो. 2025-26 आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प फाल्यां सभाघरात सादर करतले. तातूंत सरकाराच्या आर्थिक प्राधान्यांचो आणि वर्षाच्या उदरगतीच्या अजेंडाचो तपशील दितले. मुखेल आर्थिक आणि धोरणात्मक प्रस्नांचेर ह्यावेळार चर्चा जातली आणि अधिवेशनात निर्णय घेतले. आर्थिक वाटप आणि धोरणात्मक उपक्रमांचे विश्लेषण करपा खातीर गिरेस्तरात सविस्तर चर्चा जातली. प्रस्तावित अर्थसंकल्प आयतारा सभाघरात संमत जातलो. आपल्या सरकाराच्या आतामेरेनच्या 8 वर्षांच्या कार्यकाळात सगळे धर्म आणि समुदायांचे सण शांतीकायन आणि सद्भावनापूर्ण वातावरणात मनयल्यात असे उत्तर प्रदेशचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी म्हळा. चैत्र नवरात्र रामनवमी ईद उल फित्र ह्या सारखे महत्वाचे सण फुडल्या 2 सप्तकात येतले. ते फाटभुंयेर कायदो आणि सुवेवस्थेविशी मुखेलमंत्र्यांनी बसका घेतली. अराजकता पातळोवपी लोकां आड खर कारवाय करतले असे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी सांगले. ह्या सणांचो कायदो आणि सुवेवस्थेच्या नदरेतल्यान संवेदनशील असा असे ताणी म्हळे. ताका लागून प्रशासनाक सतर्क राहपाची गरज असा असे ते उलयले. दुष्ट घटकांनी जारी केल्ल्या विधानांक शून्य सहनशीलतेच्या धोरणान कठोरपणान हाताळप गरजेचे असे ते उलयले. धार्मिक कार्यावळींतल्यान रस्ते आडावचे नात हाची जतनाय घेवपाचे निर्देश ताणी अधिकाऱ्यांक दिल्यात. संवेदनशील भागांनी सीमांकन करून अतिरिक्त पोलीस दळ तैनात करचे असे ताणी सांगले. अधिकाऱ्यांक सोशल मिडियाचेर लक्ष दवरपाक शांतीकाय समित्यांच्यो बसका आणि सुसंवाद राखपा खातीर माध्यमांची मदत घेवपाचे निर्देश मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात waves.india.org.
केरळाचे नवे प्रधानमंत्री मार्क कारनी हांणी अचकीत 28 एप्रिलाक देशांत वेंचणुकांची घोशणा केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रंप हांणी निर्माण केल्ल्या धोक्याक फुडो करपा खातीर घटमूट जनादेशाची आवश्यकताय आसा अशें तांणी सांगलें. ट्रंप हांणी कॅनडाचेर कर लागू करपाची धमकी दिल्या. तशेंच कॅनडाक अमेरिकेंतले 51वें राज्य करपाचें तांणी सांगलां. देशांत घटमूट जनादेश आशिल्ले सरकार आसचे हे खातीर मुजतपूर्व वेंचणुको घेवपाची मागणी केल्या अशें प्रधानमंत्री कारनी हांणी सांगले. कॅनडाचेर आपलो अधिकार प्रस्थापीत करून तो तोडपाचो यत्न डॉनाल्ड ट्रंप करतात, पूण कॅनडा तशें जावंक दिवचे नात अशें ते उलयले. हो धोको गंभीर आसा आनी म्हणूनच देशाक एक धाडसी निर्णय घेवपा खातीर एक घटमूट जनादेश दिवप हे मुखेल हेत आसा अशें मार्क कारनी हांणी सांगले. इस्रायली लष्करान काल दक्षिण गाझा पट्टीतल्या खान युनुस हांगासरल्या नसर मेडिकल कॉम्प्लेक्साचेर हवाई हल्लो केलो. तातूंत हमासचे पॉलिट ब्युरो वांगडी इस्माईल बरहम आनी हेर 4 पॅलेस्टिनी मरण आयले. स्थानीक सुत्रांनी दिल्ल्या खबरा प्रमाण इस्रायली ड्रोनान कॉम्प्लेक्सच्या आपत्कालीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्याक लक्ष केले. हमासान सुधारित झुजबंदीच्यो अटी मान्य करपाक न्हयकार दिल्ल्याचो आरोप करून इस्रायलान फाटल्या सप्तकांत गाझात हवाई हल्ले आनी जमिनीवेल्या हल्ले करपाक परतून सुरवात केल्ली. आयज संवसारीक क्षयरोग दीस. भलायकी समाजीक आनी अर्थीक परिणामां विशीं जागृताय करपा खातीर आनी संवसारीक महामारी सोपोवपाचे यत्न वाडोवपा खातीर दर वर्सा 24 मार्चाक हो दीस मनयतात. 1882 वर्सा डॉ रॉबर्ट कोच हांणी क्षयरोगाच्या बॅक्टेरियाचो सोद लायिल्ल्याचो उगडास म्हूण हो दीस मनयतात. हय, आमी टीव्ही सोपूंक शकतात. वचनबद्धताय, गुंतवणूक आनी परिणाम हो ह्या वर्साचो विशय आसा. हो विशय चालू आशिल्ल्या यत्नांचेर विचार करपाची संद दिता आनी वखदा प्रतिरोधक क्षयरोगाच्या वाडट्या धोक्याक तोंड दिवन क्षयरोग सोंपपा खातीर थळाव्या राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार घटमूट वचनबद्धताय उर्बा दिता. सगळ्या राज्यांनी आनी केंद्रशासित प्रदेशांनी क्षयरोग ना करपा खातीर केंद्र सरकारान जायते उपक्रम केल्यात. तातूंत क्षयरोग दुयेंतींक फुकट वखदा आनी निदान दिवप पोशण आधार म्हणून निक्षय पोशण येवजणे खाला दुयेंतींक म्हयन्याक 1000 रुपया दिवप हांचो आस्पाव आसा. इंग्लंडात जाल्ल्या कबड्डी संवसारीक कप सर्तीत भारताच्या दादल्यांच्या आनी बायलांच्या पंगडान वस्तादपण मेळ्ळे. दादल्यांच्या पंगडान निमण्या खेळात इंग्लंडाक 44-41 अशे हारयले. ते आदी भारताच्या बायलांच्या पंगडान निमण्या खेळात इंग्लंडाक 57-38 गुणांनी हारयले. 2019 ह्या वर्सा मलेशियात आयोजित केल्ल्या पहिल्या कबड्डी संवसारीक कप सर्तीत भारताच्या दादल्यांच्या आनी बायलांच्या कबड्डी पंगडान वस्तादपण मेळिल्ले. खेलो इंडिया पॅरा गेम्सात काल पंजाबच्या जसप्रीत कौर हिणे पॉवरलिफ्टिंगात एक नवो राष्ट्रीय विक्रम घडयलो. तिने 45 किल वजनी गटात आपलोच विक्रम मोडटना भांगरा पदक जोडले. ह्या वर्षाच्या खेलो इंडिया पॅरा गेम्सात राष्ट्रीय विक्रम मोडपी ते पहिले खेळगडे थारला. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत चेन्नई सुपर किंग्स पंगडान काल राती चेन्नईतल्या एमए चिदंबरम स्टेडियमात जाल्ल्या खेळात मुंबई इंडियन्स पंगडाक 4 गड्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स पंगडान निर्धारित विश्वचकात 9 बाद 155 धावण्यो केल्ल्यो. सूर्यकुमार यादवान 29 जाल्यार तिलक वर्मान 31 धावण्यो केल्यो. नूर अहमद हाणें 4 तर खलील अहमद हाणें 3 गडे बाद केले. दीपक चहर हांणी नाबाद 28 धावण्यांचे योगदान दिले. ते आदी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमात जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबाद पंगडान राजस्थान रॉयल्स पंगडाक 44 धावण्यांनी हारयले. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज छत्तीसगड आनी ओडिशाच्या दौऱ्यार वतल्यो. 1 एप्रील सावन सरकारान सुक्ष्म, ल्हान आनी मध्यम उद्देग MSMEचे वर्गीकरण करपा खातीर गुंतवणूक नेमान म्हत्वाची सुदारणा करपाची अधिसुचोवणी लागू केल्या. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जातले. कॅनडाचे नवे प्रधानमंत्री मार्क कारनी हांणी अचकीत 28 एप्रिलाक देशांत वेंचणुकांची घोशणा केल्या. इंग्लंडात जाल्ल्या कबड्डी संवसारीक कप सर्तीत भारताच्या दादल्यांच्या आनी बायलांच्या पंगडान वस्तादपण मेळिले आनी नवी दिल्लीत चलतल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सात पंजाबच्या जसप्रीत कौर हिणें पॉवरलिफ्टिंगात भांगरा पदक मेळिले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेल्यो राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.